यशया अध्याय 13 बाबेलाविषयी अमोजाचा पुत्र यशया याला दृष्टांतात प्राप्त झालेली देववाणी। उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांस मोठ्याने हाका मारा, हाताने खुणावा, म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करीतील। मी आपल्या पवित्र केलेल्या जनास आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरास अभिमानाने उल्लास पावणाऱ्या माझ्या जनास मी बोलाविले आहे। ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे, एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे। सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे। ते दूर देशातून दिगंतांपासून येत आहेत। परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करावयास येत आहेत। आक्रोश करा, परमेश्वराचा दिवस समीप आला आहे। सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे। ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे, ते अगदी घाबरले आहेत, त्यास पेटके व वेदना घेरीत आहेत, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत, एकमेकांकडे टकमक पाहत आहेत, त्यांची मुखे काळवंडली आहेत। पहा, रोष व तीव्र क्रोध यांनी दुखकर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे। तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील। आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत, सूर्य उदय पावताच काळा ठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही। मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन, गर्विष्ठांचा दिमाग बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन, पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मिळ करीन, मानव ओफिराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ करीन। मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल। सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यामुळे असे होईल। हुसकलेला हरिण, मेंढपाळा वाचून मेंढरांचा कळप, ह्यासारखे ते होतील। प्रत्येकजण आपल्या लोकांकडे धाव घेईल, प्रत्येकजण आपल्या देशाकडे पळून जाईल। जो कोणी सापडेल त्याला भोसकतील, ज्या कोणाला पकडतील तो तरवारीने पडेल। त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारितील, त्यांची घरे लुटतील, त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करीतील। पहा, मी त्याजवर मेदी लोक उठवीन, ते रुपयाची पर्वा करणार नाहीत व सोन्याने खुश होणार नाहीत। त्यांची धनुष्ये तरुणास पाडितील, ते पोटच्या फळावर दया करणार नाहीत, त्यांचे नेत्र मुलांची कीव करणार नाहीत। तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खासदी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल, त्याची सदोम व गमोरा यांचा देवाने सत्यनाश केला तेव्हाच्या सारखी स्थिती होईल। त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही। अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत, मेंढपाळ आपले कळप तेथे बसविणार नाहीत। तेथे वनपशू बसतील, त्यांच्या घरात घुबडे भरतील, शहामृग तेथे राहतील, बोकडाच्या रूपाची पिशाच्चे तेथे नाचतील, रानकुत्री त्यांच्या किल्ल्यात, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील। तिचा काळ जवळ आला आहे, तिचे आयुर्दिन वाढणार नाहीत।